यिर्मयाचे विलापगीत अध्याय 4। सोने कसे निस्तेज झाले आहे, अतिशुद्ध सोने कसे बदलले आहे। पवित्र स्थानाचे पाषाण हरेक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत। शुद्ध सुवर्णतुल्य सियोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या कुंभाराच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात। कोल्ही देखील आपले स्तन आपल्या पिलास पाजिते, पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे। तान्ह्या मुलाची जीभ तृषेमुळे त्याच्या टाळूस चिकटते। लहान मुले भाकर मागतात, पण त्यास ती मोडून देण्यास कोणी नाही। जे पूर्वी पक्वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत। किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत। सदोमेवर कोणी हात टाकिला नसून एका क्षणात तिचा निपात झाला। तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे। तिचे सरदार बर्फाहून स्वच्छ होते, दुधाहून पांढरे होते, ते पोवळ्याहून कांतीने लाल होते, त्यांचे तेज नीलमण्यासारखे होते, त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे, त्यास आळ्यातून कोणी ओळखत नाही। त्यांची त्वचा त्यांच्या हाडास चिकटली आहे, ती शुष्क झाली आहे, काष्ठासारखी झाली आहे। क्षुधेने मारिलेल्यांपेक्षा तरवारीने मारिलेले पुरवले, कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकुळ होऊन क्षय पावतात। कोमल हृदय स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली। परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रगट केला आहे, त्याने आपला संतप्त क्रोध वर्षिला आहे। त्याने सियोनेत अग्नी पेटविला आहे, त्या अग्नीने तिचे पाय भस्म केले आहेत। विरोधी व शत्रू यरुशलेमेच्या वेशीत शिरेल। या गोष्टीवर पृथ्वीवरचे राजे जगातले सर्व रहिवासी विश्वास ठेवितात। तिच्या संदेष्ट्यांच्या पातकांमुळे व तिच्या याजकांच्या दुष्कर्मांमुळे हे झाले। त्यांनी तिच्या वस्तीत धार्मिकांचा रक्तपात केला आहे। ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात, ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही। दूर व्हा, अमंगळ लोक हो, दूर व्हा, दूर व्हा, शिवू नका, असे त्यांनी त्यास ओरडून म्हटले। ते पळून जाऊन भटकत राहिले, तेव्हा राष्ट्रातले लोक म्हणाले, त्यांना आतापासून येथे वस्ती करावयाची नाही। परमेश्वराच्या मुखाने त्यास विखरिले आहे, तो आता त्याजकडे पाहत नाही। ते याजकाचा मान राखीत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत। आमचे डोळे निरर्थक सहाय्याची वाट पाहून शिणले आहेत। आम्ही वाट पाहत असता सहाय्य करावयास असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली। ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात, म्हणून आम्हास आमच्या आळ्यात फिरवत नाही। आमचा अंत जवळ आला आहे, आमचे दिवस भरले आहेत, आमचा अंत आलाच आहे। आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते, त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरविली, रानात आम्हासाठी दबा धरिला। परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही, त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास त्यांच्या गर्तेत अडकला। त्याच्या संबंधाने आम्हास वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रामध्ये जीवित कंठू। ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे, पेला तुझकडेही येईल, तू मस्त होऊन आपणास नग्न करिशील। हे सियोन कन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे, तो तुला आणखी पकडून नेणार नाही। हे अदोम कन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल, तो तुझी पातके उघडकीस आणील।